अध्याय 11 बोरसो ओ आशा दोले गोठे बदल बोरसो ए नाय देखाणारे गोठे बदल खात्री ओढो है। जुना काळामा देवा बोगत त्या बोरसा बदल नावाता होता। बोरसे कोय आफाल होमझे का देवा होबदे कोय जोग दोरती रेचाय गोई तो हेको का जी देखाय रोयला आहे ती देखाणारे गोठे पाने जायहा नाय। बोरसे कोय हाबेले कायना कोता डी गोहारो ओम देवाल कोयो त्या असने तो सोती है ओढो पुरावो देवा माइनो तो पुरावो देवे ओरपोना वेळ देनो एन तो हाबेल मोई गयो तेबी त्या बोरसा असने आमी भी बोली रही हो। होनोखा भी देवाओ बोरसा तो एन त्या हटी तो नाय मोता जीवतो देव त्याल होरगामा ले गयो तो योका योकी देखाय नाय काका देव त्याल ले गयो। ई ओरा अगला देवे आखला ताका तो होनोखा बोदल राजिया तो बोरसा वाची देवाल राजी कोता ये नाय जो कादो देवा पाही यावरी ते ओढो बोरसो थोवा का देव है एन त्याल मुनापाने होदनाराल तो बोक्सीस देनारो है। नोहो ओ देवा वो बोरसो थोवनार यो कोदम्या तो देवे आगलारे काळा बदल देनलो इशारो तो वनायो तो वे रेल येणारी है या निशानी जरी देखाय नाही तरी ते त्यावो बोरसो थोव्यो एन ते देवावर्या बोरसे कोय वेळ नाय लावता ते उड्या बांध्या एन त्या थे ए पोहा बोचाव कोयो एन देवा हुकुम नाय मानणारा बाकी दुनिया शिक्षा मिळी एन बोरसे कोय मिळणारा सोती पण त्या तो भागीदार जायो। अब्राहम ए देवाओ बोरस थव्यो एन देवे जवे त्याल गु सोडीन जो देश दा खात्रे वचन देना त्या देशामा जा आख्या तोवे अब्राहम ए हुकुम मानीन आपा केत जाय रोयला है ई जरी मालूम नाय आता तेरी तो निंगी गयो तो देवे जी वचन देनला आता त्या देशामा जाय पोहचो तेबी ता फोकत पारदेशी हारको तोंबू मा रोयो जय को इसाक एन याकोब जहाल देवे इस खात्री वचन देनला आता त्या भी आगला त्या हरकास तोंबू मा रोया कहा का जाल पाया है ता एन जा अखनी कोनारो एन बांधनारो देव है त्या सेरा वाट तो जो आतो सारा भी बोर सिदार आती एन या हटीस ते डाया दिहामा ती आई हो इसो की देव त्या खात्री वचना पोरमाने कोरीज ई तेल मालूम आता या पोरमाने डाये दिहा हटी योग भी पोहा इसो के ओहड़ी आशा ना आती तेरी अब्राहमा पाने यो का पूरा देशा जन्म जायो ओला लाखो लाख लोखा देश जायो का त्यामाने लोखा आकड़ो जुगा माने चांदा लियो एन दोरिया किनारा वो ने रेटा ओली नाय गोनाय ओली वोती जाई ये बादे बोर्स थोनारे माहे देवे त्याहाल दाव कोले वचना पुरमाने मिळा अगलाज मोई गोये पेन त्याहे ते वचने दूर ने देखे एन ते खुशी जाये ए दोर ती आपे गुना है यही आपा पारका एन फिरणारा है एको त्याहा मानला आता त्याहा या बोलना ओने त्या आपे खोरा होरगा मन्या गोआ वाट जो आता ए ते खुला देखाई है त्याहा मोरजी रोती ते या दुनिया माने खोटे गोठे से पासे जाय सोकते पेन त्याहा तोहड़ी मोरजी ना आती त्या होरगा हटी जीव आता या हटी त्याहा देव आय है एको आमी देवा लाज लागे नाय कहा का ते त्याहा हटी होरगामा शेर तैयार कोला है। देव अब्राहमा पारक कोय तो भी अब्राहमे त्या देवा वोरियो एन त्या वचना वोरियो बोरसो कमी कोयो नाय या आटी ते योखला योक इसाका या सोता पोहा अर्पण को आतो एन ओम वेदियो त्याल माई टाका तो तियार जायो त्याल एको आखवामा इनला ताका इसाकाच कुळाल तो पोरसो राखी इसाक मोई गयो तरी देव त्याल पासो जीवतो करी ओहडो ते बोरसो दोयो एन बोराबोर तेहको जाया कहा का अब्राहमा नजरे को ईसा का सेवट जायलो जातो पेन त्याल इसाक पासो जीवतो मिळो अगलार्या काळामा याकोब एन इसाव या त्या बेन पोहाल देव बोरकत दी ई ईसा के बोर से कोई ओळख्या याकोबे भी तो डोहो जायलो एन मोता सावली पोडली आती तेरी उठीन त्या होटे सेंडावो टेको लेन योसेपा बेनी पोहाल बोर से को प्रार्थना कोईन बोरकत देनी एन योसेपा सेवट पाहाई येनेल तोवे तो भी बोर से को खात्री कोईन बोलेल का देव इस्रायल लोखा मिसर देशामा ने सुटका कोरी एन या त्याल ओली खात्री आतिका कोनान देशामा जा निंघा तोवे त्याहाय त्या अड़के आरे ले जावा ओहडी कबूली कोयले दी मोशे आईहो अभो भी बोर्स थोवना रहते त्या हटी त्याहाय त्याल तीन मोईना हदू दोबाड़ी थोयो कहा का तो पोहो खूब रूपाळो होय एहको त्याहाय देख्या एन ते राजा उकमाल बीने नाय मोशे मोठो जायो तोवे ते सोताल फारो पोहिये पोहो आखाड़ा बोरसे को नाकार्या पापा बेन गेड़ा सुख भोगवा या कोता देवा लोखा अरे दुख आवना ती निवड़ी लेदा मिसर देशामाने बादा खोजीना मालक होना कोता ख्रिस्ता हटी दुख आवना खूब हरा है एहको ती विचार कोयो काका देवासने मिळणारा मोठा बक्षिसा वाट जुवातो। एन देवा व त्या बोरसा तो त्या आटी मिसर दे सोडियो एन राजा रोगेल दाखायो नाय एन आगला आगला चालतो जुयो। जे कोई देव आप्या रे हे को त्याल देखोया था ते वोलांडन सन एन रोगत ही पडणा या विधी बोरसे को पाळ्या। ती ये विचारे कोई का पहिलो जन्म जायलाल माय टाकणारा दूते त्याहाल आथ लावा नाय। इस्राएल लोकाय देवा व बोरसो थोव्यो एन कैडिये बुयोने चालता जावा ते को त्या राता दोऱ्या मने चालता गोया। पेन त्या पासाडी लागणारा मिस्री लोकाय तेकोस खोटपट कोई तोवे ते बादे बुडी मोये। देवा उकमा पोरमाने इस्रायल लोकाय बोरसे को येरिहो सेरा कोटा चमखी हात दिही चालीन फेरो गालियो तोवे तो कोट एठा दोहली पोडियो। देव एन त्या गोती यावो रहा ब्रांडे बोरसा तो या हटी ते गुप्ती बातमी काढणारा हरे मायो रीते वागीन गावार चाकरी कोई। एन त्या हटी देवा हुकुम नाय मानणारा हरे सेरा माने भिरा लोकहारे ते नाच जायू नाय। आजू काय आखू गिदोन बाराक शमशोन इप्ताहा दावीद शमुएल एन बादा भविष्यवादी यहा बोरसा बोदल गोठी आखतो लागियो तर वेळ पूर्णा नाय। त्याहाय बोरसे को राजे जी के सोती पोने को अधिकार कोयो एन देवा हेने मिळणारा वचन मिळवी लेदा। गोऱ्या वाघा मुये बोंद कोये आगे गोती बोंद कोयो तारवाये दाये पाने बोचावी गोये त्या कमजोर गोतीवान जया लोडाये माय बहादूर जया पारकहा लोष्कारे नहाडिये बाह्येल तेहे मोले माहे जीवते जायले ओढे पासे मिळे बेरे खूप जाय बोरसे को मोरणी ताहो दुमार खादो तेरी देवापाने वळीन सुटकाला कोता त्याहे मोत निवड्या। कहा का अगला या कोता हरा जीवनामाय आपा जीवता ओन उठजे ओढो त्याहा बोरसा तो एन बिहिरहाल चेहटा कोय मारे कोय एन आजू आत पाघामा बेड्यो टाकीन आंधार कोठीमा पोडा पोड्या त्याहा दोगडा मारो कोयो कोरवाती कोय चिर्या लालचे मा टाक्या ते कोई तारवाये दायको मोया त्या मेंढा एन बोकडा चामडा पांगीन फिवाता त्या लाचार पिडाला काटळाला होडाता त्या लहारी वागणूक मिळे ओढी दुनिया नाय आती त्या जोंगला माने डोघा माने कापराडा माने बुई हे खडा माने बोटोकता रोवाता। या बोरसो थोणारा माहाय देवावोर्या बोरसे कोय त्या देवाल गोम्या तेरी पेन त्या माने कादाल बी देवा वचना पुरमाने जी देणारो आतो ती त्याहाल मिळ्या नाय। त्याहाय आपे वाची पुरा ओवा नाय या हटी देवेजी डिगा हरा ती आपे हटे आगलाज नेमला आता।